इन्फ्लुएंझा इन्फ्लुएंझा हा ऑर्थोमिक्झोविरिडी या कुलातील आरएनए जातीच्या विषाणूंमुळे अर्थात व्हायरसमुळे होणारा श्वसन संस्थेचा संसर्गजन्य रोग आहे. फ्ल्यू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगाची लागण मुख्यतः पक्ष्यांना आणि माणसांना होते. अ ब आणि क असे तीन प्रकार असलेल्या विषाणूंमुळे हा रोग होतो. साधारणतः इन्फ्लुएंझा अ विषाणूंची बाधा सर्वात जास्त असते. तसंच अ विषाणू सर्वात मारक तर ब आणि क प्रकारचे विषाणू सौम्य असतात. माणसाला ब आणि क विषाणूंची लागण प्रामुख्यानं होते. 1933 साली डब्ल्यू स्मिथ, एफ डब्ल्यू अँड्रूज आणि पॅट्रिक लॅडलॉ यांनी अ विषाणू वेगळा केला. हे विषाणू 80 ते 120 नॅनोमीटर अर्थात 10 × 9 मीटर व्यासाचे असतात. विषाणूंशी संपर्क झाल्यापासून ते लक्षणे दिसेपर्यंत 1-2 दिवस लागतात. विषाणू संसर्ग झाल्यास 6 तासानंतर ते रक्तात शिरतात आणि 24 तासात परिणाम करतात. विषाणूंनी श्वसन यंत्रणेत प्रवेश केल्यानंतर श्वासनलिकेत स्तंभाकार रोमक पेशींमध्ये दाह होतो. हा दाह नियंत्रणात आला नाही तर वायुकोशापर्यंत पोहोचतो आणि फुफ्फुस शोथ अर्थात न्यूमोनिया होतो. पुरातन काळापासून अस्तित्वात असलेल्या या रोगाचे वर्णन 1610 मध्ये प्रथम केले गेले. इन्फ्लुएंझा हे नाव सर्दीचा प्रभाव या अर्थी असलेल्या इटालियन शब्दावरून 1743 मध्ये जॉन हक्सहॅम यांनी प्रचारात आणले. या रोगाची सुरुवात रशियात झाली आणि नंतर तो जगभर पसरला. याची साथ लाटालाटांनी येत असे. पहिली साथ 1889-90 हिवाळ्यात आली. नंतर 1918-19 ची लाट सगळ्यात तीव्र होती. यावेळी भारतात सुमारे 85 लाख लोक मृत्यू पावले. ही साथ एकाच वेळी जगभर पसरली आणि प्रामुख्यानं तरुण पिढी त्यात मृत्यूमुखी पडली. या रोगाच्या जगदव्यापी साथी अ प्रकारच्या विषाणूंच्या दरवेळी नव्यानं उद्भवलेल्या उपप्रकारामुळे घडून आलेल्या आहेत. रुग्णांच्या खोकण्यामुळे आणि शिंकण्यामुळे निर्माण होणाऱ्या वातविलेपामुळे हे विषाणू सर्वत्र पसरतात. हा रोग ज्या प्राण्यांना होतो त्या प्राण्यांच्या नावाने तो ओळखला जातो. उदाहरणार्थ पक्ष्यांचा रोग बर्ड फ्ल्यू, डुकरांचा स्वाइन फ्ल्यू तर घोड्यांचा हॉर्स फ्ल्यू या नावाने ओळखले जातात. थंडी वाजून ताप येणे, डोके आणि अंग अतिशय दुखणे ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. काही वेळेला डोकेदुखीमुळे प्रकाश सहन होत नाही. या रोगामुळे लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना फुफ्फुस शोथ, हृदयाच्या स्नायूंचा शोथ मायोकार्डायटिस किंवा मस्तिष्कावरण शोथ मेनिंजायटिस होऊ शकतो. तापामुळे शरीराचे तापमान 38 ते 41 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. लक्षणांवरून या रोगाचे निदान केले जाते. प्रथमावस्थेत रुग्णाला प्रतिशोध औषधे, तापनाशक, वेदनाशामक अथवा फुफ्फुस शोथ झाल्यास प्रतिजैविके दिली जातात. साथीच्या वेळेला प्रतिबंधक लस टोचून घेणे आवश्यक असते. आहारात मसाल्याचे पदार्थ आणि अतिशीत पदार्थ वर्ज्य असून प्रथिनयुक्त आहार घ्यावा असा सल्ला दिला जातो. तोंडावर रुमाल बांधल्यास स्त्राव आजूबाजूला पसरत नाही. या रोगावरील हा एक प्रतिबंधक उपाय आहे. इन्फ्लुएंझा अ विषाणूमध्ये आरएनएचे 8 खंड असतात. हिमोग्लुटिनिन प्रतिपिंड आणि न्यूरामिनिडेज विकराच्या प्रकारांनुसार इन्फ्लुएंझा विषाणूंचे उपप्रकार पडतात. उदाहरणार्थ मानवी इन्फ्लुएंझा H3N2 आणि H1N1, बर्ड फ्लू H5N1 तर स्वाइन फ्लू H3N1 या प्रकाराचे आहेत. 1918 साली आलेल्या स्पॅनिश फ्ल्यूची साथ H1N1 अशा प्रकारच्या विषाणूंमुळे आलेली होती. या साथीत जगभरातले अंदाजे 5 कोटीहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या फ्ल्यूच्या संसर्गामुळे लोक मृत्यूमुखी पडतात. बर्ड फ्ल्यू H5N1 हा पक्ष्यांमधील विषाणू मानवामध्ये संक्रमित झाल्याची काही उदाहरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीप्रमाणे 2010 पर्यंत बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याने आजपर्यंत 299 व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. बर्ड फ्ल्यूवरील वैद्यकीय उपचार सामान्य विषाणूंप्रमाणे आहेत. स्वाईन फ्ल्यूचा विषाणू बर्ड फ्ल्यू, मानवी फ्ल्यू आणि डुकरांमधील फ्ल्यू यांच्या RNA संयोगाने झालेला आहे. स्वाईन फ्लूचा संसर्ग झाल्यास वेळीच टॅमीफ्ल्यूच्या गोळ्या दिल्यास तो बरा होतो. मेक्सिकोमध्ये 2009 मध्ये आलेला स्वाईन फ्ल्यू आता जगभर थोड्याफार प्रमाणात पसरला. बर्ड फ्ल्यूच्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यू अधिक मारक आहे ही नोंद प्रधान शशिकांत यांनी लिहिली आहे.